आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरां विभागावरवीं मोनाली प्रभू तुमकां राष्ट्रीय खबरो देता। लोकसभा वेंचणूक मुखेल खबरो। लोकसभा वेंचणुकेच्या पहिल्या टप्प्या खातीर प्रचार तेंगशेर पावला। वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे फुडारी आणि स्टार प्रचारक आपापल्या पक्षाच्या उमेदवारां खातीर देशांतल्या वेगवेगळ्या वाठारांनी जायत्यो रॅली आणि रोड शो करतात। भारतीय जनता पार्टी आज लोकसभा वेंचणुके खातीर आपलो जाहीरनामो जाहीर करतली। काँग्रेसीन काल सांज वेळार लोकसभा वेंचणुके खातीर आपल्या 16 उमेदवारांची आणखी एक वळेरी जाहीर केली। नौदल प्रमुख आर हरिकुमार आज गोयांत जावपी नौदळाच्या कार्यावळीन राष्ट्रपतींच्या वतीन शौर्य आणि विशिष्ट सेवा पुरस्कार भेटयतले। आयपीएल क्रिकेट सर्तीन काल राजस्थान रॉयल्सान पंजाब किंग्साक 3 विकेटींनी हरयलो। लोकसभा वेंचणुकेच्या पहिल्या टप्प्या खातीर प्रचार तेंगशेर पावला। वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे फुडारी आणि स्टार प्रचारक आपापल्या पक्षाच्या उमेदवारां खातीर देशांतल्या वेगवेगळ्या वाठारांनी जायत्यो रॅली आणि रोड शो करतात। पहिल्या टप्प्यात सिक्कीमातल्या 32 विधानसभा मतदारसंघांनी आणि अरुणाचल प्रदेशांतल्या 60 विधानसभा मतदारसंघांबरोबरच 17 राज्यां आणि 4 केंद्रशासित प्रदेशांतल्या 102 लोकसभा मतदारसंघांनी 19 एप्रिलाक मतदान जातले। नागालँडातल्या चुमुकेडेमा हंगा एनडीएचे भौशीक रॅलीक संबोधित करतना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा हांणी सांगले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी राजकारणाची संस्कृती बदलून ताचे व्याख्येक नवो अर्थ दिवन ताचो दृष्टीकोन आणि ताची पद्दत बदलून क्रांती घडून हाडल्या। भाजपचे वरिष्ठ फुडारी आणि केंद्रीय मंत्री अमित शाह हांणी कन्याकुमारी अलवर आणि नोयडा हंगा रॅलींत उलोवप केले। तशेंच आज ते भंडारांतल्या साकोलीन भौशीक बसकेंत उलोवप करतले। महाराष्ट्रांतल्या भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघांतल्या साकोली ब्लॉकांत भौशीक बसकेंत उलयतना काँग्रेस फुडारी राहुल गांधी हांणी म्हळें, बेरोजगारी आणि वाडटी म्हारगाय सारखेले प्रश्न मुखेल प्रवाहांतल्यान माध्यमांनी कुशीक दवरल्यात, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अशा महत्वाच्या प्रश्नाचेर लक्ष दिना असो आरोप तांणी केला। बहुजन समाज पक्षाच्यो मुखेली मायावती हांणी हरिद्वारांत एका जनसभेंत उलोवप केलें। भाजपचे वरिष्ठ फुडारी आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज कर्नाटकाच्या एका दिसाच्या भोवणेर वतले। मोदी दनपरा मैसूरांत भौशीक रॅलीन संबोधित करतले आणि उपरांत दर्यादेगेवेल्या मँगलोर शारांत रोड शो करतले। मैसूरांतल्या त्यांच्या भौशीक सभेत मैसूर चामराजनगर मांड्या आणि हसन लोकसभा मतदारसंघातले पक्ष कार्यकर्ते हजर असतले। मँगलोरून सांजवेळा श्री नारायण गुरु सर्कल ते नवभारत सर्कल असं रोड शो आयोजित केला। लोकांच्या सोयी खातीर आणि प्रधानमंत्र्यांच्या सुरक्षेखातीर थळाव्या प्रशासन आणि येरादारी मार्गान बदल केल्यात। या दोन्ही कार्यावळींनी भाजप आणि ताचो सहयोगी पक्ष जनता दल सेक्युलर हांचे कार्यकर्ते वाटो घेतले। भाजपचे वरिष्ठ फुडारी आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आपल्या पक्षाच्या उमेदवारां खातीर 2 भौशीक बसकांनी उलोवपा खातीर आज राती कोची शारांत पावतले। फाल्यां सकाळी ते एनडीएचे उमेदवार डॉ टी एन सरसू हांच्या समर्थनान आलातूर राखीव मतदारसंघाखाला आशिल्ल्या कुन्नम कुल्मा लागसार चेरुवट्टानी हांगा भौशीक बसकेंत उलोवप करतले। चेरुवट्टानी उपरांत मोदी अट्टिंगलाक वतल्यान थंय ते कट्टकाडाच्या कॉलेजीच्या मैदानाचेर वेंचणुकेच्या रॅलींत उलोवप करतले। थंय भाजपान परराष्ट्र राज्यमंत्री व्ही मुरलीधरन हांकां पक्षाची उमेदवारी दिल्या। भारतीय जनता पार्टी आज लोकसभा वेंचणुके खातीर आपलो जाहीरनामो जाहीर करतली। पक्षान ताका संकल्प पत्र अशे नाव दिलां। नवी दिल्लींतल्या भाजप मुख्यालयान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या हजेरेन हे घोषणापत्र जाहीर करतले। या वेळार पक्षाचे हेर वरिष्ठ फुडारी हजेर आसतले। काँग्रेसीन काल सांजवेळा लोकसभा वेंचणुके खातीर आपल्या 16 उमेदवारांची आणखी एक वळेरी जाहीर केली। या वळेरेन गुजरातच्या 4, हिमाचल प्रदेशा खातीर 2, चंदीगड खातीर 1 आणि ओडिशा खातीर 9 उमेदवारांची नावं आसात। काँग्रेसचे खासदार मनीष तिवारी चंदीगड लोकसभा मतदारसंघातल्यान जाल्यार हिमाचल प्रदेशाचे मंत्री विक्रमादित्य सिंग मंडी मतदारसंघातल्यान वेंचणूक लढयतले। मंडी मतदारसंघातल्यान भाजपान कंगना रनौत हांकां उमेदवारी दिल्या। ह्यो खबरो तुमी आकाशवाणी वयल्यान आयकतात। नौदल प्रमुख आर हरिकुमार आज गोयांत जावपी नौदळाच्या कार्यावळींत राष्ट्रपतींच्या वतीन शौर्य आनी विशिष्ट सेवा पुरस्कार भेटयतले. नौदळाच्या आयएनएस हंसा हांगा जावपी समारंभात नेतृत्व शौर्य वेवसायीक प्रवीणता आनी उंचेल्या दर्जाची विशिष्ट सेवा प्रदर्शीत करपी नौदल कर्मचाऱ्यांक सन्मानीत करतले. ह्या कार्यावळीत नौसैनिकांक नौदल पदक आनी विशिष्ट सेवा पदक दितले. कार्यक्रमा वेळार नौदल प्रमुख उड्डाण सुरक्षेत प्रोत्साहन दिवपा खातीर कॅप्टन रवी थीर यादस्तीक भांगरा पदक आनी लेफ्टनंट व्ही के जैन यादस्तीक भांगरा पदकूय भेटयतले. नौसेना पदका शौर्य, नौसेना पदका कर्तव्य निश्ठा आनी विशिष्ट सेवा पदका सयत पुरस्कार ह्या कार्यावळीत नौदलाच्या कर्मचाऱ्यांक दितले. इराणात शेकड्यांनी ड्रोन बॅलिस्टीक क्षेपणास्त्रां आनी क्रूज क्षेपणास्त्रां वरवीं इस्रायलाचेर हल्लो केला. आज सकाळी इस्रायलभर हवाई सायरन वाजले. इराणान इस्रायलाचेर थेट हल्लो करपाची पयलीच खेप. इराणान सोडिल्ली चडशी ड्रोन आनी क्रूज आनी बॅलिस्टीक क्षेपणास्त्रां इस्रायलाचे शिमेभायर नष्ट जाल्यात अशें इस्रायलाचे लष्करी प्रवक्ते रेअर एडमिरल डॅनियल हंग्री हांणी सांगले. झुजारी विमानांनी 10 परस चड क्रूज क्षेपणास्त्रां पाडली अशें तांणी म्हळे. इस्रायलांत कांय क्षेपणास्त्रां पडली आनी दक्षिण इस्रायलांतल्या एका हल्ल्यान 10 वर्सां पिरायेचे चली जखमी जाल्ल्याचे प्रवक्त्यांनी म्हळे. दुसरे क्षेपणास्त्र लष्करी तळाचेर पडून किरकोळ लुकसाण जाले. इतले मजगती इराणान काल होर्मुझ आखातांतल्यान इस्रायलाकडे संबंधित वेपारी जहाजाचो ताबो घेतलो. ह्या जहाजाचेर पुर्तुगालचो ध्वज आशिल्लो आनी हे जहाज एका इस्रायल अब्जाधीश वेवसायिकाचे. ह्या जहाजाच्या 25 वांगड्यांतले 17 वांगडी भारतीय आसात. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगान अस्तंत बंगालातल्या संदेशकाली घटनेच्या चौकशी अहवालात मानवाधिकार उल्लंघनाच्या अनेक प्रकरणांचा उल्लेख केला. आयोगान आपल्या अहवालात पीडितांचेर अत्याचार जाल्ल्याच्या अशा जायत्या घडणुकांविशी उल्लेख केला. तातूंतल्यान ह्यो घडणुको आडावपा खातीर दुर्लक्ष जाला अशें दिसून येता. आयोगान आपलो चौकशी अहवाल अस्तंत बंगालचे मुखेल सचीव आनी पुलीस महासंचालक हांकां धाडला आनी 8 आठवड्यां भितर कृती अहवाल सादर करपाक सांगला. अंदू फेब्रेरान अस्तंत बंगालातल्या उत्तर 24 परगना जिल्ह्यांतल्या संदेशकालींतल्या एका राजकीय व्यक्तीच्या समर्थकांनी निरपराध आनी गरीब बायलांचो छळ आनी लैंगिक अत्याचार केल्ल्याच्या मिडिया वृत्तांची मानवाधिकार आयोगान स्वताहून दखल घेतली. आंध्र प्रदेशाचे मुखेलमंत्री वायएसआर पक्षाचे मुखेली जगनमोहन रेड्डी काल विजयवाड्याक दगडफेकीन जखमी झाले. ताच्या उजव्या दोळ्यावर जखम झाल्या. काल सांजवेळार उसरां विजयवाड्यांतल्या ताच्या वेंचणुकेच्या प्रचारा वेळार ही घडणूक घडली. मेमंता सिद्धम बस यात्रा वेळार तो लोकांक अभिवादन करत असताना हे घडले. जगन हांच्या कुशीक उबो आशिल्ल्या आमदार वेलमपल्ली श्रीनिवासाकूय दाव्या दोळ्यांत दुखापत जाल्या. दोतोरांनी रोग जगनमोहन रेड्डी हांचे प्राथमीक उपचार केले उपरांत रेड्डी हांणी आपलो बस प्रवास चालू दवरलो. रेड्डी आज केसरपल्ली सावन वेंचणुकेचो प्रचार चालू दवरतले. आयपीएल क्रिकेट सर्तीन काल चंडीगढांतल्या मुलनपूर हांगाच्या महाराजा यादवेंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमात राजस्थान रॉयल्सान पंजाब किंग्साक 3 विकेटींनी हारयलो. पंजाब किंग्सान पयली बॅटींग करतना 20 ओव्हरींनी 8 विकेटी वगडावन 147 धावण्यो केल्यो. ताका जाप दितना राजस्थान रॉयल्सान 19.5 ओव्हरींनी 7 बाद 152 धावण्यो करून जैत जोडले. आज कोलकाताच्या इडन गार्डन्सान कोलकाता नायट रायडर्स आनी लखनौ सुपर जायंट्स हांचे मदी खेळ जातलो. ही मॅच दनपारा 3:30 वरांचेर सुरू जातली. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमात मुंबई इंडियन्स आनी चेन्नय सुपर किंग्स हांचे मदी मॅच जातली. सांजवेळार 7:30 वरांचेर ही मॅच सुरू जातली. निमाणे परतून एक फावट कांय मुखेल खबरो. लोकसभा वेंचणुकेच्या पहिल्या टप्प्या खातीर प्रचार तेंगशेर पावला. वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे फुडारी स्टार प्रचारक आपापल्या पक्षाच्या उमेदवारां खातीर देशांतल्या वेगवेगळ्या वाठारांनी जायत्यो रॅली आनी रोड शो करतात. भारतीय जनता पार्टी आज लोकसभा वेंचणुके खातीर आपलो जाहीरनामो जाहीर करतली. काँग्रेसीन काल सांजवेळार लोकसभा वेंचणुके खातीर आपल्या 16 उमेदवारांची आनीक एक वळेरी जाहीर केली. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.